ग्रैंड होटल में चेक इन।
चेक इन इम ग्रैंड होटल।
होटल में एक मेहमान और रिसेप्शनिस्ट के बीच एक सरल वार्तालाप, जिसमें मेहमान एक कमरा बुक करता है और नाश्ते की सेवा के बारे में पूछता है।
Ein einfacher Dialog zwischen einem Gast und der Rezeptionistin im Hotel, bei dem der Gast ein Zimmer bucht und nach dem Frühstücksservice fragt.
Milansar kutta aur jangli billi.
Der freundliche Hund und die wilde Katze.
Kahani ek kutte ke bare mein hai jo ek billi se dosti karta hai.
Die Geschichte dreht sich um einen Hund, der mit einer Katze Freundschaft schließt.
Kutta bahut dostana hai.
Der Hund ist sehr freundlich.
बिल्ली कभी कभी थोड़ी जंगली होती है।
Die Katze ist manchmal etwas wild.
कुत्ते को खेलना पसंद है।
Der Hund liebt es zu spielen.
बिल्ली को पक्षियों का पीछा करना पसंद है।
Die Katze jagt gerne Vögel.
एक दिन कुत्ते ne बिल्ली को मुश्किल में देखा।
Eines Tages sah der Hund die Katze in Schwierigkeiten.
बिल्ली एक पेड़ पर चढ़ गई थी।
Die Katze war auf einen Baum geklettert.
वो नीचे नहीं उतर पा रही थी।
Sie konnte nicht herunterklettern.
Kutta zor se bhonka taki dhyan aakarshit kar sake.
Der Hund bellte laut, um Aufmerksamkeit zu erregen.
Ek aadmi ne kutte ko dekha aur bhonkna suna.
Ein Mann sah den Hund und hörte das Bellen.
Usne billi ko ped se niche utarne mein madad ki.
Er half der Katze vom Baum herunterzukommen.
Billi bahut aabhari thi.
Die Katze war sehr dankbar.
Tab se kutta aur billi sabse acche dost hain.
Seitdem sind der Hund und die Katze beste Freunde.
Ve har din ek saath khelte hain.
Sie spielen jeden Tag zusammen.
Kutta billi ko ball lana sikhata hai.
Der Hund bringt der Katze das Apportieren bei.
Billi kutte ko dikhati hai ki kaise chup rehna hai.
Die Katze zeigt dem Hund, wie man leise sein kann.
Ve milkar bagiche mein romanch khojte hain.
Gemeinsam entdecken sie Abenteuer im Garten.
Kutta billi ko khatre se bachata hai.
Der Hund beschützt die Katze vor Gefahr.
Billi kutte ko naye sthan khojne mein madad karti hai.
Die Katze hilft dem Hund, neue Orte zu entdecken.
Unki dosti sachche bandhan ka ek sundar udaharan hai.
Ihre Freundschaft ist ein schönes Beispiel für wahre Bindung.
Emma ka romanchak din.
Emmas aufregender Tag.
Emma ek aashcharyon se bhare din ka anubhav karti hai aur use khushi, dar aur gusse jaise vibhinn bhavnaon se nipatna hota hai.
Emma erlebt einen Tag voller Überraschungen und muss mit verschiedenen Gefühlen wie Freude, Angst und Wut umgehen.
Subah mein Emma bahut utsahit hai.
Am Morgen ist Emma sehr aufgeregt.
Yeh uska pehla school ka din hai.
Es ist ihr erster Schultag.
Lekin wo thodi dari hui bhi hai.
Aber sie ist auch ein bisschen ängstlich.
School mein kai nayi saheliyan hain.
In der Schule gibt es viele neue Freundinnen.
Wo khush mehsoos karti hain.
Sie fühlt sich glücklich.
अचानक उसे एक जोरदार धमाका सुनाई देता है।
Plötzlich hört sie einen lauten Knall.
वो डर जाती है।
Sie erschrickt.
वो केवल एक गुब्बारा था जो फट गया।
Es war nur ein Ballon, der platzte.
Emma राहत महसूस करते हुए हंसती है।
Emma lacht erleichtert.
दोपहर के खाने के दौरान एम्मा को बहुत मजा आता है।
Während des Mittagessens hat Emma viel Spaß.
वो अपनी नई सहेलियों को कहानियां सुनाती है।
Sie erzählt ihren neuen Freundinnen Geschichten.
खाने के बाद उसका खेल का पाठ है।
Nach dem Essen hat sie Sportunterricht.
Emma को खेल पसंद है।
Emma liebt Sport.
वो तेजी से दौड़ती है और एक दौड़ जीतती है।
Sie rennt schnell und gewinnt ein Rennen.
उसके दोस्त खुशी मनाते हैं।
Ihre Freunde jubeln.
दोपहर में वो एक चित्र बनाती है।
Am Nachmittag malt sie ein Bild.
ये चित्र उसके सभी भावनाओं को दिखाता है।
Dieses Bild zeigt all ihre Gefühle.
शाम को वो अपने परिवार को अपने दिन के बारे में बताती है।
Abends erzählt sie ihrer Familie von ihrem Tag.
वो खुश है लेकिन थकी हुई भी है।
Sie ist glücklich, aber auch müde.
Emma बिस्तर पर जाती है खुश और संतुष्ट।
Emma geht ins Bett, glücklich und zufrieden.
अनपेक्षित तूफान।
Der unerwartete Sturm.
एक अनपेक्षित ग्रीष्मकालीन तूफान नायक को भ्रमण के दौरान आश्चर्यचकित करता है।
Ein unerwarteter Sommersturm überrascht die Protagonisten während eines Ausflugs.
बादल घने और काले थे।
Die Wolken waren dicht und dunkel.
एक तेज हवा चलने लगी।
Ein starker Wind begann zu wehen.
आसमान भयावह हो गया।
Der Himmel wurde bedrohlich.
दोस्त सुरक्षा के लिए दौड़े।
Die Freunde eilten zum Schutz.
Ek bijli ne aakash ko chamka diya.
Ein Blitz erhellte den Himmel.
Barish dharaon mein girne lagi.
Der Regen begann in Strömen zu fallen.
Picnic kambal jald hi bheeg gaya tha.
Die Picknickdecke war bald durchnässt.
Nayako ne ek ped ke niche sharan li.
Die Protagonisten suchten Schutz unter einem Baum.
Ped ke niche ki jagah tang thi.
Der Platz unter dem Baum war eng.
Hawa shakhaon ke beech se goonj rahi thi.
Der Wind pfiff durch die Zweige.
Kuch samay baad toofan tham gaya.
Der Sturm ließ nach einiger Zeit nach.
Barish ruki aur surya nikal aaya.
Der Regen ließ nach und die Sonne kam heraus.
Unhone geeli cheeze sukhane ke liye phailayi.
Sie legten die nassen Sachen aus, um zu trocknen.
Din Indradhanush ke saath samapt hua.
Der Tag endete mit einem Regenbogen.
Dost santusht the aur yeh romanchak anubhav avismaraniya tha.
Die Freunde waren zufrieden und unvergesslich war das Abenteuer.
Intersanskriti adan pradan.
Der interkulturelle Austausch.
Do parivar vibhinn deshon se ek saath chuttiyan bitate hain aur sanskritik paramparaon, bhinnataon aur samanya prathaon ke bare mein ek dusre se seekhte hain.
Zwei Familien aus unterschiedlichen Ländern verbringen einen Urlaub zusammen und lernen voneinander über kulturelle Traditionen, Unterschiede und gewohnte Praktiken.
Ye kahani antar sanskritik samvad ke liye samajh ko badhava deti hai.
Die Geschichte fördert das Verständnis für interkulturelle Kommunikation.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.